आदित्य प्रतिष्ठानचं बोधचिन्ह आहे तमसो मा ज्योतिर्गमय. आम्हाला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे ने. हे ब्रीदवाक्य धारण केलेल्या आदित्य प्रतिष्ठानची प्रतिष्ठापना गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी 1983 साली झाली. या 21 वर्षांच्या कालावधीत लोकशिक्षण आणि संस्कृती संवर्धन हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रतिष्ठाननं अनेक लोकोपयोगी कामं केली. आज पुण्यामध्ये या संस्थेचं प्रमुख केंद्र असून इतर गावांमधूनही सद्विचार प्रसृत करण्याचं कार्य अत्यंत उत्साहानं आणि आनंदानं चालू आहे. प्रतिष्ठानचा यापुढील भव्य प्रकल्प आहे विश्व भारतीय संत विद्यापीठ. यातील पहिल्या टप्प्याचं म्हणजे मंदिराचं काम प्रतिष्ठाननं खरेदी केलेल्या कर्वेनगरमधील या जागेत लवकरच सुरू होत आहे. दुसऱ्या टप्प्यात पुण्याजवळ 25 एकर जागेत हे भव्य विद्यासंकुल साकारणार आहे. या प्रतिष्ठानचे निर्माते अध्वर्यू आणि प्रेरणास्थान आहेत आदरणीय विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर. परमेश्वरावर अतूट श्रद्धा, भारतीय संस्कृतीतील बलस्थानांविषयी परम आदर, वैदिक वाङ्मयापासून आधुनिक विचार प्रवाहांचा सखोल अभ्यास, उत्तम वक्तृत्व, उत्तम गाननैपुण्य, रसाळ लेखनशैली अशा अनेक गुणांनी मंडित झालेले आदरणीय विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर. ते दिवसातील 16-16, 18-18 तास कार्यालयीन कामकाजात, लेखनात, प्रवचनात आणि भेटीगाठींमध्ये मग्न असतात. आदरणीय अभ्यंकरांनी लिहिलेले ग्रंथ हे जसे गाजले तसे प्रत्येकाच्या घरातील गौरवचिन्ह ठरावा असा पंचखंडीय भक्तिकोश त्यांच्या हातून निर्माण व्हावा हा ईश्वरी संकेतच म्हणावा लागेल.
बिरबल वाच्याची एक फार सुंदर गोष्ट आहे. गोष्ट जितकी सुंदर त्याच्यापेक्षा त्या गोष्टीचं तात्पर्य अधिक सुंदर आणि अनमोल. एके दिवशी संध्याकाळी बिरबल आणि बादशहा दोघंही यमुनेच्या वाळवंटामध्ये फिरायला गेले. बादशहाच्या मनामध्ये होतं की बिरबल नेहमी आपल्यावर कुरघोडी करतो, म्हणून बादशहाने गंमत करायचं ठरवलं. हातामध्ये असलेल्या काठीनं त्यांनी यमुनेच्या वाळवंटामध्ये एक रेख काढली आणि तो बिरबलाला म्हणाला, तू स्वतःला फार चतुर समजतोस, हात किंवा पाय न लावता ही रेख पुसून दाखवायची. बिरबल खरोखर महाचतुर, त्यांनी तीच काठी आपल्या हातामध्ये घेतली आणि त्या रेषेच्या जवळ आणखीन एक मोठी रेष काढली आणि तो म्हणाला, माझी ही मोठी रेष आहे, मोठी रेघ आहे आणि तुमची लहान आहे, याचा अर्थ तुमची लहान रेष ही पुसली गेली. समाजामध्ये अशी वाईटाची रेघ असतेच. तुम्हा आम्हा सगळ्यांना मिळून समाजामध्ये, राष्ट्रामध्ये, जगामध्ये, विश्वामध्ये चांगल्याची रेघ मोठी करायची, ही रेघ अशी मोठी करता यावी म्हणून तर आदित्य प्रतिष्ठानची स्थापना आहे.
शंकर अभ्यंकरांच्या पाठी, पाठी म्हणजे पाठीमागून, नंतर जो भाषण करील मराठी तेने जाण अमृताची ए ताटी तंदूर रोटी ठेविली. त्याला आशीर्वाद देण्यासाठी अंतराळामध्ये सर्व वैदिक देवता सूक्ष्म रूपाली आणि त्याबरोबर जी एक कोश कर्त्यांची एक परंपरा आपल्या भारतात आहे, अशी नावं घ्यायची, एक दोन नावं घ्यायची झाली परिचित तर चित्राव शास्त्री आहेत, श्रीधर व्यंकटेश केतकर आहेत, असे सर्व जमा झाले असतील आणि ते म्हणत असतील, साधू साधू रे शंकर, साधू साधू अभ्यंकर. Thank you.
आज आपल्या सगळ्या धर्मसंस्कृतीची धारणा कुणामुळे झाली असेल, ती संतांमुळे झालेली आहे. आपल्या देशाचं बाह्यरंग राजकारणाचं असेल, पण अंतरंग हे संतांच्या शिकवणुकीचं आहे, हे आहे म्हणून आपल्या धर्मसंस्कृतीची धारणा झालेली आहे. आज जगातल्या सगळ्या संस्कृती लयाला गेल्या. इजिप्शियन संस्कृती गेली, सुमेरियन गेली, ग्रीक गेली, रोमन गेली, सगळ्या गेल्या. आपली भारतीय संस्कृती इतकी आक्रमण पचून पुन्हा ताठ मारून उभी आहे, त्याचं रहस्य कशामध्ये आहे? संतांच्या शिकवणुकीमध्ये आहे.
किंतु भारतीय संप्रदाय इस ग्रंथ का जो इस समय प्रकाशन समारंभ हुआ, आप सब लोगों की बहुत आनंद हुआ होगा कि अपने ढंग का अनोखा रहा. और अपनी जितनी भारतीय परंपराएं हैं उन सारी परंपराओं का पालन करते हुआ, और सबसे अधिक आनंद तो आप सब लोगों को इसी बात पर हुआ होगा कि अपने देश में वैसे तो हजारों संप्रदाय हैं, लेकिन जो प्रमुख संप्रदाय हैं उनकी यहां पर जो शोभा यात्रा निकली उसको देख करके आपके मन में विषय यह जिज्ञासा अवश्य होगी कि जब एक हल्की सी झलक इतनी प्रेरणास्पद हो सकती है तो यह समग्र ग्रंथ कितना प्रेरणास्पद न होगा. और उन दोनों के सहयोग से और अन्य सब इतने सारे बंधुओं के सहयोग से यह एक अप्रतिम ग्रंथ हम सबको प्राप्त हो रहा है. और इसका मूल्य केवल महाराष्ट्र के अंदर नहीं है, संपूर्ण विश्व के लिए भी होगा, क्योंकि इसका अनुवाद अंग्रेजी में, हिंदी में और उसके साथ साथ गुजराती में भी करने की योजना है.
आत्मा सो परमात्मा, तुमच्या मध्येच आहे परमेश्वर, फक्त जाणून घ्यायचं आहे, जागृत करायचं आहे आणि शेवटी त्याच्यामध्ये विलीन व्हायचंय. आणि ते तुम्ही होऊ शकता हे कुठेतरी आमचा धर्म, आमची संस्कृती आम्हाला शिकवते, पण मधून मधून कधीतरी विसर पडत जातो आणि म्हणून विद्या वाचस्पती आपली गरज पडते. तेही सांगते ह्या ग्रंथांची आवश्यकता, आपल्या प्रवचनांची आवश्यकता ही आज खूप आहे.
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार व्हावेत म्हणून आदरणीय अभ्यंकरांनी 1500 अधिक सदीप व्याख्यानं म्हणजेच कलर स्लाइड शोज दिल्लीपासून चेन्नईपर्यंत सादर करण्याचा राष्ट्रीय विक्रम केला. या सदीप व्याख्यानांचे विषय होते भारतीय संस्कृतीमधील थोर राष्ट्रपुरुष आणि स्त्रिया. आदित्य प्रतिष्ठानतर्फे आदित्य प्रकाश नावाचं त्रैमासिक काढलं जातं. याच्या संपादिका आहेत सौ अपर्णाताई अभ्यंकर. हे त्रैमासिक अत्यंत लोकप्रिय असून अध्यात्मबोध या सदरामध्ये आदरणीय अभ्यंकर वाचकांच्या प्रश्नांना, आशंकांना उत्तरं देतात. आदित्य प्रतिष्ठानचं भाग्य असं की अनेक मान्यवरांचे शुभाशीर्वाद आणि स्नेह प्रतिष्ठानला लाभला. त्यांच्या शुभेच्छा आणि निस्वार्थ कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे प्रतिष्ठानचं काम आज इतकं वाढलेलं आहे आणि विस्तारलेलं आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणून कारगिल युद्धाच्या वेळेला आदित्य प्रतिष्ठाननं भरीव अशी आर्थिक मदत पंतप्रधान श्रीयुत अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे सुपूर्त केली. हे काही मान्यवरांचे शुभाशीर्वाद. भक्तिकोश समितीच्या अध्यक्षा कैलासवासी सुमित्रा राजे भोसले.
आपणास माहितच आहे की डॉक्टर अभ्यंकर यांनी पंचखंडात्मक भक्तिकोश प्रकल्पाचे अपूर्व व अलौकिक कार्य हाती घेतले आहे. भारतीय भाषामध्ये सर्व समावेश असे भक्तिकोशाचे हे काम प्रथमच होत आहे. आज अशा तऱ्हेचा हा वाङ्मयीन प्रकल्प एक टाकी लिहून संपादन करून अथक परिश्रमाने डॉक्टर अभ्यंकर प्रसिद्ध करत आहे व यासाठी माझे व्यक्तिशः शुभाशीर्वाद तर आहेतच, पण आपले सर्वांचे आशीर्वाद त्यांचे पाठीशी उभे आहेत असे मी मानते.
भक्तिकोश समितीचे विद्यमान अध्यक्ष ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर.
शंकरराव जे जे बोलतात जे जे करतात त्यामागे त्या छायेसारख्या उभ्या असतात. सुमित्रा नेहमी आता सांगितलं अपर्ण आहे त्यांचं नाव. अपर्णाची उत्पत्ती अशी की पार्वतीने झाडाची पानं सुद्धा न खाता तपश्चर्या केली आणि शंकरासाठी तपश्चर्या केली. विष्णूंशी तिथे लग्न लावून द्यावं असं म्हणत होतं हिमालयाच्या, पण पार्वतीने अशी तपश्चर्या केली आणि शंकर प्राप्त करून घेतला. ह्या अपर्णाची व्युत्पत्ती आता वेगळ्या अर्थाने लावली पाहिजे, वेगळ्या प्रकारांनी लावली पाहिजे. शंकराचं पानही जिच्याशिवाय हलत नाही ती अपर्ण.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.
मी कोणता आशीर्वाद देणार आहे? मी इतकंच म्हणेन की फक्त माझी आशीर्वाद देण्याची योग्यता नाही आहे. त्याला आचार्य व्हावं लागतं किंवा त्याला छत्रपती व्हावं लागतं. पण मी माझ्या वयाचा फायदा घेऊन मी त्यांना म्हणतो आयुष्यमान भव विद्यावान भव.
प्राचार्य शिवाजीराव भोसले.
शंकररावांसारखा माणूस ठरवून जेव्हा एखाद्या मार्गावरून पावलं टाकतो तेव्हा विश्वास बसतो की या प्रकारची वाटचाल घडू शकते. एखादा तेनसिंग एव्हरेस्टच्या दिशेने जातो, काही मुलंसुद्धा गिर्यारोहण करतात, त्या त्यांची दिशा बघितल्यानंतर सपाटीवर उभे असणारे लोक त्यांनासुद्धा बरं वाटतं की आता एक पिकट वाट वहिवाटत शिखरापर्यंत ही माणसं जाणार आहेत. त्या शिखराच्या दिशेनं जाणारा असा एक यात्रिक आहे. बाकीचे यात्रिक हे कधीतरी उतरणारे असतात, जातात एव्हरेस्टपर्यंत आणि पुन्हा खाली उतरतात, मग मुलाखती देतात. परंतु शंकररावांना आता उतरणं त्यांच्या वाट्याला येणार नाही. ते एव्हरेस्टपर्यंत गेले तर देव त्यांच्यासाठी त्याहून मोठं शिखर तयार करील. कारण माझ्या भक्ता तुला मी उतरू देणार नाही, तुझा जन्म उतरण्यासाठी नाही चढण्यासाठी, तू चालत राहा, शिखरं तुला मी कमी पडू देणार नाही. त्या शिखरावरून अशी सतोदित परिभ्रमण करणाऱ्या या महापुरुषाला वयाचा फायदा घेऊन आशीर्वाद देण्याच्या निमित्तानं मी या ठिकाणी आलो. आपण सर्वांच्या वतीनं तो देतो आणि शंकरराव तुम्ही चढत राहा, वाढत राहा, भगवंताशी एकरूप व्हा. तुमच्या स्मरणानं सुद्धा आमच्या मनाला शांती लाभेल एवढंच सांगून मी आपली रजा.
परम पूजनीय स्वामी वरदानंद भारती.
ज्या ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे हे गीतेवरचं चांगलं समाजाच्या पुढे अवश्य आलंच पाहिजे असं एक स्वतंत्र चांगलं भाष्य आहे.